यशिया अध्याय 49. अहो दीपांनो माझे ऐका आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो लक्ष द्या. माझ्या आईने मला जगात आणले असताच मी जन्मताच परमेश्वरने मला बोलावले आहे. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले आहे. त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपविले आहे. त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भाल्यात मला लपून ठेवले आहे. तो मला म्हणाला, तू माझा सेवक इस्रायल आहेस, ज्याच्या ठाई मी माझा महिमा प्रगट करीन. पण मी म्हणालो, मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे. आणि आता तो परमेश्वर म्हणतो, ज्यांनी मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे, यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे, मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे आणि माझा देव माझे बळ झाले आहे. तो म्हणतो, याकोबांचे वंश उभारायला व इस्रायलाचे वाचलेले परत आणण्यासाठी तू माझा सेवक व्हावे ही फार लहान गोष्ट आहे. तू पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो. मनुष्यांनी ज्याला तुच्छ मानले, राष्ट्रांनी ज्याला वीट मानले, अधिकाराच्या सेवकाला इस्रायलाचा खंडणारा त्याचा पवित्र देव असे म्हणतो परमेश्वर, जो विश्वासू इस्रायलाला पवित्र, ज्याने तुला निवडले आहे, त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील. परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईन आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईल. देश पुन्हा बांधायला आणि ओसाडवतन करून घ्यायला तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील, अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रगट करा. ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील. त्यांना भूक व तहान लागणार नाही. तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाही, कारण जो त्यांच्यावर दया करतो तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल. मी माझे डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करील. पहा, दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत. उत्तर आणि पश्चिम दिशाकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सिनी येत आहेत. हे स्वर्गांनो गायन करा, हे पृथ्वी आनंदित हो, डोंगरांनो आनंदाचा कल्लोळ करा, कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे आणि तो आपल्या दुःखितांवर दया करील. पण आता सियोन म्हणेल, परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला. कुणी स्त्री तिने जन्म दिलेल्या आपल्या दूध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय? होय, कदाचित ती विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, तुझे नाव मी माझ्या तळहातावर कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्यापुढे आहेत. तुझी मुले त्वरा करीत आहेत. ज्यांनी तुझा नाश केला आहे ते दूर जात आहेत. तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. खचित तू त्यांना दागिन्याप्रमाणे आपल्यावर घालशील. एका नवरीसारखे तू त्यांना आपल्यावर घालशील. जरी तू कचरा आणि उजाड अशी होती आणि उद्ध्वस्त झाली होती, तर आता राहणाऱ्यास फार संकुचित होशील आणि जे तुला गळीत असत ते फार दूर होतील. वियोग समय तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील, ही जागा फारच लहान आहे, आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू. मग तू मनाशी म्हणशील, मी मुलावेगळी झालेली वांज हद्दपार झालेली व इकडे तिकडे भटकणारी अशी असता माझ्यासाठी या मुलांना कोणी जन्म दिला? परमेश्वर माझा प्रभू असे म्हणतो, बघ, मी हात उचलून राष्ट्रांना खून करीन. मी सर्व लोकास दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन. तेव्हा ते तुझी मुले त्यांच्या हातात आणि तुझ्या मुलींना खांद्यावरून तुझ्याकडे आणतील. राज्य तुझे संगोपन करणारे बाप होतील आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ते भूमीकडे तोंड लवून तुझ्याकडे वाकून तुला नमन करतील आणि ते तुझ्या पायाची धूळ चाटतील. आणि मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे. जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत. वीर योद्धापासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जुलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय? पण परमेश्वर असे म्हणतो, होय, बंदीवान योद्ध्यांकडून काढून घेण्यात येतील आणि लुटलेले सोडवले जातील, कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन आणि तुझ्या मुलांना वाचविल. मी तुझ्या पिडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वतःच्याच रक्ताने मद्दधुंद होतील, आणि सर्व मनुष्य जाणतील की मी परमेश्वर तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.